Buddha touching.
I would like to know if the more important for them is the words, but music is really important, or just for say, or
no, music is important also.
Oh, Renuka, be ekas prashna ta. कि काय आहे की आपले शब्द तर महत्वाचे आहेतच, कारण आपण हृदय मोकळं करतो म्हणजे शब्दही महत्वाचे आहेतच, पण तितकाच गळा पण महत्वाचा वाटतो का? म्युझिक ऑल्सो इज इम्पॉर्टंट.
आता मी पहिले जे रामाचं गाणं म्हणलं, पहिले मी पाठचं म्हणले, म्हणजे कोंबडा आरवला ते पाठचं म्हणले, त्याच्या परत रामाचं म्हणले, तवा गळा म्हणले तो पण मला माझ्या मनाने मला नेहमीच तो गळा.
असं म्हणणे की जे आपण शब्द म्हणतो, शब्द जे म्हणतो समजा ओवी, तर त्याच्या बरोबर गळा ही तितकाच महत्वाचा आहे. जो गळा आपण लावतो चालू ती तितकीच महत्वाची वाटते. म्हणजे
आणि ते शब्द सुद्धा की ते सगळं येतच होत.
No, she says ki the tunes are also important for her, not for generally. And she likes the tune most is when this morning she was singing on Rama. That she likes herself.
आता लय दिवस मी म्हणतच नाही ना याच्या माग ना. आता मला दम लागतो सारखं सारखं.
का म्हणत नाही आता?
नाही पण एवढी सारखी नाही तवा म्हणजे लयच सारखीच म्हणायची. आता विसरून गेले. दररोज दळतो तरी पण एवढं नाही. सहा एकंदर आपलं थोडस दळलं ठेवलं बोलून गेले कुठे कामाला. असं नियमानेच एवढं पकड दळलंय आणि सगळीच गाणी म्हणल्यात अशी नाही. आता मी जवळजवळ 4-5 वर्षाचा गाणीच म्हणत नाही. नाही म्हणत विशेष एवढे.
काही घडलं म्हणून का आता नाही म्हणत? काही घडलं 4-5
नाही नाही. काय घडलं?
दम लागतो
म्हणून. दम बिम लागतो असे.
नाऊ शी सेज की नाऊ शी हॅज टू सिंग grind not big amount, so now she is not singing regularly many songs. It's the question of
quantity of work,
quantity of grains. So then and then they have to do many other things also. Most of the things I think this tourism has hampered now, because they have to do many other things. आता ही जी तुमच्याकडे यायला सुरुवात झाली, माणसं राहतात आता कधी कधी गडावर आणखी, मग त्यांचंही बरचसं दुसरं काम करायला लागतं ना. तुम्हाला दळायला फार वेळ मिळत नाही.
आमच्या घरी येऊन राहतील तरच आम्हाला साहेब करायला लागतो. त्याच्या मागे आम्ही आमच्याकडे चिक्कार लागतो दर आठवड्याला. आता पावसाळ्याचं तर चिक्कार आमची जिकडं तिकडं आमची ओळख त्यावेळे किंवा माणसं येतात कधी कधी 50 येतात कधी 60 येतात. आता मे महिन्यामध्ये तर आमच्याकडे 10 दिवस 60-70 माणसांचा.
म्हणजे मग त्याच्यातच तुमचा वेळ जातो ना. मग तुम्ही दळणार कुठे?
मानतो आम्ही आता दळून पण आणतो गिरणी.
तेच ना. नाही पण म्हणजे मग आता तुम्हाला गाणी म्हणायला वेळ नाही ना. 50 माणसांचा स्वयंपाक करताना गाणी कधी म्हणणार ना. हे पण ह्या 5-6 वर्षात जास्त सुरू झालंय का?
5-6 वर्षात जास्त सुरू
झालं. दिस इज द रिझन शी सेड की बिफोर 10 days दे हॅड 50 पीपल हिअर. सो दे वॉन्ट दे वेर कुकिंग अँड दिस इज स्टार्टेड मोर इन लास्ट 6 years.
And they are getting from mechanical mill.
Yeah, because yeah. For so many people, they have to cook plus.
Akaras?
But then they cannot sing. So this is the main thing.
Akaras? Just stop.
This is the main reason.
Yeah, she's development.
In a way.
Yes.
जाऊ का?
हा
चहा घ्या ना.
आता तोंडच सुद्धा नाही धुतली अजून.